पाठ्यपुस्तक पाठ 3 राहणीमान 1 समृद्ध जीवन 4 आंब्याची सावली. दुपारची कडक उन्हाची वेळ होती. आंब्याच्या सावलीत तो छान पहुडला होता. वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत आळसावला होता. शेजारीच शेत डुलत होते. तितक्यात लांबून एक आलिशान गाडी येताना त्याला दिसली आणि अगदी त्याच्या पाशीच येऊन ती थांबली. गाडीतून सुटाबुटातला एक शहरी माणूस उतरला. तुच्छतेने झाडाखालच्या माणसाकडे बघत म्हणाला, अरे काय लोळत पडलायस, काहीतरी काम कर. पहुडलेला माणूस म्हणाला, काम कशाला करायचं? अरे काम केल्याशिवाय तुला खायला प्यायला कसं मिळेल? गाडीवाला म्हणाला. मग मी काय उपाशी आहे का? मस्त खातोय की झुणका भाकर? सावलीतला माणूस म्हणाला. अरे काम केलंस तर तुला भरपूर पैसे मिळतील, माझ्यासारखी गाडी घेशील. गाडीवाला काही पिच्छा सोडायला तयार नव्हता आणि सावलीतला माणूस तरीही आरामात पहुडलेलाच. घाम पुसत गाडीवाला म्हणाला, अरे ऊन बघ किती आहे, एसीत राहशील तू पैसे मिळवलेस तर. झाडाखाली पहुडलेला म्हणाला, एसी कशाला, मस्त वारा येतंय की इथं. पुन्हा गाडीवाला म्हणाला, पैसे असतील तर तू आरामात राहशील. झाडाखालचा माणूस अजूनच आडवा होऊन म्हणाला, आत्ता तेच तर करतोय. गाडीवाला निरुत्तर झाला. त्याला प्रश्न पडला की आपली जगण्याची पद्धत चूक आहे की बरोबर आहे.